50 languages.
21.
21.
21.
Smalltalk 2.
Gapshap 2.
Gapshap 2.
Woher kommen Sie?
Aap kahan se aaye hain?
Aap kahan se aayi hain?
Aus Basel.
Basel se.
Basel se.
Basel liegt in der Schweiz.
Basel, Switzerland mein sthit hai.
Basel, Switzerland mein sthit hai.
Darf ich Ihnen Herrn Müller vorstellen?
Main aapko Shri Muller se milana chahta hoon.
Main aapko Shri Muller se milana chahti hoon.
Er ist Ausländer.
Ve videshi hain.
Ve videshi hain.
Er spricht mehrere Sprachen.
Ve kai bhashaen bol sakte hain.
Ve kai bhashaen bol sakte hain.
Sind Sie zum ersten Mal hier?
Kya aap yahan pehli baar aaye hain?
Kya aap yahan pehli baar aaye hain?
Nein, ich war schon letztes Jahr hier.
Ji nahi, main yahan pichle saal aaya tha.
Ji nahi, main yahan pichle saal aayi thi.
Aber nur eine Woche lang.
Lekin केवल एक हफ्ते के लिए
लेकिन केवल एक हफ्ते के लिए
Wie gefällt es Ihnen bei uns?
क्या आपको यहां अच्छा लगता है?
क्या आपको यहां अच्छा लगता है?
Sehr gut, die Leute sind nett.
बहुत अच्छा, लोग बहुत अच्छे हैं.
बहुत अच्छा, लोग बहुत अच्छे हैं.
Und die Landschaft gefällt mir auch.
Mujhe yahan ka nazara bhi acha lagta hai.
Mujhe yahan ka nazara bhi acha lagta hai.
Was sind Sie von Beruf?
Aap kya karte hain?
Aap kya karte hain?
Ich bin Übersetzer.
Main ek anuvadak hoon.
Main ek anuvadak hoon.
Ich übersetze Bücher.
Main pustakon ka anuvad karta hoon.
Main pustakon ka anuvad karti hoon.
Sind Sie allein hier?
Kya aap yahan akele aaye hain?
Kya aap yahan akele aayi hain?
Nein, meine Frau, mein Mann ist auch hier.
Ji nahi. मेरी पत्नी भी यहाँ हैं।
जी नहीं, मेरे पति भी यहाँ हैं।
Und dort sind meine beiden Kinder.
और मेरे दोनों बच्चे वहाँ हैं।
और मेरे दोनों बच्चे वहाँ हैं।
Bitte besuchen Sie www.book2.de für Bücher und Texte.